आकाशवाणी मुंबई. सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अहमदाबादमधल्या अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला. मृतांच्या कुटुंबांना मृतदेह सुपूर्द करण्याची प्रक्रिया सुरू. नागपूरमध्ये उभारणार सुमारे 8,000 कोटी रुपये गुंतवणुकीचा हेलिकॉप्टर उत्पादन निर्मिती कारखाना. यंदाचं विश्व मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्ये 26 ते 28 डिसेंबर दरम्यान होणार. आणि राज्यात पुढचा आठवडाभर कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी गुजरातमध्ये अहमदाबाद सरकारी रुग्णालयात जाऊन विमान अपघातात जखमी झालेल्यांची भेट घेतली. अपघातातून बचावलेले विमान प्रवासी रमेश विश्वासकुमार यांच्याशी त्यांनी संवाद साधला. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेले गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांनी शोक व्यक्त केला. त्यानंतर मोदी यांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन परिस्थितीचा आणि बचाव कार्याचा आढावा घेतला. मधल्या या दुर्घटनेचा आपल्या सर्वांना धक्का बसला आहे. इतक्या क्षणार्धात एवढे जीव गमावण्याचं दुःख शब्दात व्यक्त करता येणार नाही. सर्व शोकाकुल कुटुंबांच्या दुःखात आपण सहभागी आहोत, अशी प्रतिक्रिया प्रधानमंत्र्यांनी दिली आहे. अहमदाबाद विमानतळावरून लंडनकडे निघालेलं विमान अवघ्या काही क्षणातच विमानतळाजवळ कोसळल्यानं काल हा अपघात झाला. या अपघातात 12 कर्मचाऱ्यांसह 241 जणांचा मृत्यू झाला. अपघातस्थळावर आजही तपास आणि मदतकार्य सुरू आहे. न्यायवैद्यक तज्ज्ञांनी आज अपघातस्थळी भेट देऊन सविस्तर तपासणी केली. घटनास्थळी एक ब्लॅक बॉक्स सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
विमान दुर्घटनेचं नेमकं कारण अजूनपर्यंत कळू शकलेलं नाही. या प्रकरणी आज मेघाणी नगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार पण दाखल करण्यात आली आहे. विविध सुरक्षा यंत्रणेचे अधिकारी घटनास्थळी तपास करत आहेत. गुजरात एटीएसनं दुपारी घटनास्थळावरून डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर ताब्यात घेतल्याचं वृत्त आहे. विमान पडलं त्या भागातल्या बेपत्ता असलेल्या स्थानिक नागरिकांचा पण शोध सुरू आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी अहमदाबादहून मी अपर्णा खुंट.
दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या मृतदेहांची डीएनएच्या मदतीनं ओळख पटवण्याचं काम सुरू असून ओळख पटलेले मृतदेह शवविच्छेदनानंतर कुटुंबांकडे सुपूर्द केले जात आहेत. आतापर्यंत 6 मृतदेह संबंधित कुटुंबांकडे सुपूर्द केले आहेत. दरम्यान अहमदाबादच्या सरकारी रुग्णालयात सध्या 32 जणांवर उपचार सुरू असून गंभीररित्या होरपळलेले काही रुग्ण वगळता अन्य सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाचे अधीक्षक डॉ राकेश जोशी यांनी दिली आहे. दुर्घटनेतल्या जखमींचे प्राण वाचवण्याच्या आशेनं अनेकजण रक्तदान करण्यासाठी मोठ्या संख्येनं पुढाकार घेत आहेत. अहमदाबाद इथल्या लष्करी छावणीत भारतीय सैन्यानं रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे. अपघातग्रस्तांच्या कुटुंबांसाठी रस्ते, गृहनिर्माण तसंच वाहतूक विभागाकडून निवास आणि वाहतुकीची व्यवस्था करण्यात आली आहे. या दुर्घटनेबद्दल देशोदेशीच्या नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. दरम्यान या विमान दुर्घटनेच्या तपासात अमेरिकेच्या राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळाचं तपास पथक चौकशीसाठी भारतात दाखल होणार आहे. या तपासात भारतीय अधिकाऱ्यांना हे पथक मदत करणार असल्याचं सुरक्षा मंडळानं समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. नागपूरमध्ये सुमारे 8,000 कोटी रुपये गुंतवणुकीचा हेलिकॉप्टर उत्पादन निर्मिती कारखाना उभा राहणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेस अँड एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड आणि राज्य शासनाच्या उद्योग विभाग यांच्यात यासंदर्भात सामंजस्य करार करण्यात आला. नागपूरमधल्या संरक्षण उत्पादन क्षेत्राला यामुळे गती मिळणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. कारखान्याचं प्रत्यक्ष काम 2026 पासून सुरू होणार आहे. या प्रकल्पामध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या सुमारे 2,000 रोजगार निर्मिती होणार असून या प्रकल्पात 8 वर्षांमध्ये 8,000 कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. जनतेला स्वस्त दरात जास्तीत जास्त वीज उपलब्ध करून देण्याचं शासनाचं धोरण आहे. ऊर्जा क्षेत्रातल्या पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी ऊर्जा विभागानं कालबद्ध नियोजन करावं असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात ऊर्जा विभागाच्या योजनांच्या आढावा बैठकीत ते आज बोलत होते. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2025 पर्यंत पूर्ण करावी. पीएम सूर्यघर योजनेअंतर्गत राज्यातल्या सर्व शासकीय इमारतींचं सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण करावं. वीज गळती कमी करण्यासाठी केंद्र शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. हायड्रोजन परिसंस्थेच्या विकासाकरता संशोधन आणि विकास प्रकल्प तसंच कौशल्य विकासावर भर द्यावा अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. गुरु तेग बहादूर साहेबजी यांचा 350वा शहीदी आणि गुरु गोविंद सिंगजी यांचं 350वा गुरुता गद्दी समागम कार्यक्रमाचं आयोजन राज्यात नांदेड, नागपूर आणि मुंबई या तीन ठिकाणी केलं जाणार आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राज्य शासन संपूर्ण सहकार्य करेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नाशिक इथं 26 ते 28 डिसेंबर 2025 या कालावधीत विश्व मराठी संमेलन होणार आहे अशी माहिती मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आज दिली. या संमेलनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येईल. यासाठी विविध समित्या गठीत केल्या जातील. या संमेलनाचं कार्यालय नाशिक इथं 16 ऑगस्टपासून कार्यान्वित होईल. या संमेलनात पुस्तक आदानप्रदानाचा उपक्रम असेल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या ऑल इंडिया रेडिओ न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. व्हॉट्सॲपद्वारे गुंतवणुकीवर आकर्षक परताव्याचं आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या एका सायबर टोळीत सामील असलेल्या एका व्यक्तीला सीबीआयनं अटक केली आहे. कल्याणमधून अटक केलेल्या या व्यक्तीकडे अनेक सिम कार्ड आणि बनावट बँक खात्यांची कागदपत्रं सापडली आहेत. सायबर फसवणुकीसाठी त्यांचा वापर होत होता. सायबर गुन्ह्याविरुद्धच्या ऑपरेशन चक्र 5 या मोहिमेअंतर्गत सीबीआयनं मुंबई, पुणे, नाशिक, दिल्ली, हिसार आणि लखनौमध्ये छापे टाकून अनेक बनावट कागदपत्र आणि डिजिटल पुरावे हस्तगत केले आहेत. विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि भयमुक्त शिक्षण देण्याच्या उद्देशानं UGC अर्थात विद्यापीठ अनुदान आयोगानं लागू केलेल्या रॅगिंगविरोधी नियमांचं पालन न केल्याबद्दल देशातल्या 89 शैक्षणिक संस्थांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. यामध्ये IIT मुंबई, रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि पुण्यातलं स्पायसर ॲडव्हेंटिस्ट विद्यापीठ यांचा देखील समावेश आहे. UGC 2009 साली रॅगिंगविरोधी नियमावली लागू केली असून ती सर्व विद्यापीठं आणि महाविद्यालयांवर बंधनकारक आहे. मात्र काही नामांकित संस्थांनी देखील या नियमांकडे दुर्लक्ष केल्याचं UGC रॅगिंगविरोधी निरीक्षण समितीच्या अहवालात आढळलं आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात शनी शिंगणापूर देवस्थानातल्या 167 कर्मचाऱ्यांना गैरवर्तन आणि अनुपस्थिती या कारणांमुळे कामावरून काढून टाकल्याची माहिती देवस्थानच्या विश्वस्तांनी दिली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या कृषी कार्यालयाच्या पथकानं राहुरी तालुक्यातल्या पाथरे खुर्द इथं विनापरवाना खत विक्री करणाऱ्या एका दुकानावर छापा टाकला. त्यात सुमारे 7.5 लाख रुपये किमतीचा अनधिकृत खत साठा जप्त केला आहे. या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कालपासून पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे. गेल्या 24 तासात जिल्ह्यात 71 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्यात देवगड तालुक्यात सर्वाधिक 166 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. कणकवली तालुक्यात कळसुली इथं ओढ्यात वाहून गेल्यानं एकाचा मृत्यू झाला तर परुळी इथं एका घरावर झाड पडून मोठं नुकसान झाल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाला पुन्हा सुरुवात झाली असून काल रात्रीपासून त्याचा जोर वाढला आहे. हवामान. राज्यात पुढचा आठवडाभर कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. कोकण किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. येत्या 18 आणि 19 तारखेला कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यताही हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अहमदाबादमधल्या अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला. मृतांच्या कुटुंबांना मृतदेह सुपूर्द करण्याची प्रक्रिया सुरू. नागपूरमध्ये सुमारे 8,000 कोटी रुपये गुंतवणुकीचा हेलिकॉप्टर उत्पादन कारखाना उभा राहणार. यंदाचं विश्व मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्ये 26 ते 28 डिसेंबर दरम्यान होणार. आणि राज्यात पुढचा आठवडाभर कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.